आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी सविता बर्वीतून काराष्ट्रीय खबरोदिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेश भोंवडेर आसतले. फाल्यां प्रधानमंत्री मुंबईत जावपी वेव्ज म्हळ्यार संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषदेचे उक्तावण करतले. दुसऱ्या दिसा शुक्रारा ते केरळात विंदीजम आंतरराष्ट्रीय दर्याबंदर राष्ट्राक समर्पित करतले. उपरांत प्रधानमंत्री आंध्र प्रदेशातल्या अमरावतीत 58,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या प्रकल्पांचो बुनयादी फातर बसयतले. तशेंच 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण करतले. फाल्यां मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरात वेव्ज म्हळ्यार संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या शिखर परिषदेचे उक्तावण करतले. वेव्ज शिखर परिषदेचो हेतू भारताक संवसारीक मनरिजवण अर्थव्यवस्थेत वर्ष 2029 मेरेन 50 अब्ज डॉलरांची बाजारपेठ उक्ती करपाचो आसा. 4 दिसांच्या ह्या कार्यावळींतल्यान जागतीक माध्यम संवाद, खरेदीदार विक्रेतो मेळावो उदयाक येवपी निर्मात्या खातीर 17 आसतली. अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, नागार्जुन, शाहरुख खान, अनिल कपूर, अक्षय कपूर, आमिर खान सारखिले नामनेचे कलाकार ह्या कार्यावळीत हाजीर रावपाचे आसात. हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान युनिव्हर्सिटीतल्यान मल्टीमिडियात पदवी मेळिल्ल्या अन्वेश निस्तलाक फाल्यां सावन मुंबईत सुरू जावपी वेव्ज शिखर परिषदेत वांटो घेवपाची संद मेळ्ळ्या. देखून तो खूप खोशी झाला आणि उमळशिकेन रावला. आपली खोस उक्तायताना ताणी म्हणा,
Hello everyone, this is Anvesh. I am a freelance editor and I am very glad to announce that I have participated in the Create in India Challenge of Waves 2025 World Audio Visual Entertainment Summit conducted by the Ministry of Information and Broadcast, and I have participated in the trailer making competition which was conducted in collaboration with Netflix, and I am very glad to announce that I got selected among the top 20 finalists who are attending the main event, the most awaited event in India, that is the Waves 2025.
हे यशस्वी कथेविषयी जाणून घेवपा खातीर आणि शिखर सभेतल्यान तुमकां कितें तरी मेळोवपा खातीर वेव्ज शिखर सभेक फॉलो करात. केंद्र सरकारान फुडली जनगणना जातीनिहाय करपाचो निर्णय घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या यजमानके खाला आयज नवी दिल्लीत जाल्ले मंत्रिमंडळाचे राजकीय वेव्हार समितीचे बसकेत हो निर्णय घेतला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी बसके उपरांत पत्रकारांक ही माहिती दिली. जातीनिहाय लोकसंख्या पारदर्शकपणान समजून घेवप आणि समाजात एकवट स्थापन करप हो ताच्या फाटलो हेतू आसा असे ताणी सांगले. उसाखातीर ह्या वर्षाच्या खरेदी हंगामात दर टना फाटल्यान 3,550 रुपया FRP दिवपाचो निर्णय आयचे मंत्रिमंडळ बसकेत घेतला. उत्पादन खर्चा परस हे मोल 105% चड आसा, जाचो फायदो 5 कोटी ऊस शेतकारांक आणि साखर कारखान्यात काम करपी 5 लाख कामगारांक मेळटलो असे वैष्णव हांणी सांगले. तशेंच शिलाँग ते शिलचर महामार्ग प्रकल्पाक हे बसकेत मान्यताय मेळ्ळी. ह्या प्रकल्पाक 22,864 कोटी रुपया खर्च येतलो. 160 किलोमीटर लांबयेच्या ह्या मार्गाक लागून त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि आसामच्या बराक देखणा मदलो संपर्क सुदारतलो. कायदो आणि न्याय मंत्रालयाच्या सहकार्यान भारताच्या महाभिवक्ता कार्यालयावरवी फुडल्या महिन्याच्या 3 तारखेक नवी दिल्लीत मध्यस्थ संघटनेची एक परिषद घडवून हाडला. हे परिषदेत मध्यस्थ आणि मध्यस्थी संस्था एकठांय येऊन मध्यस्थी प्रक्रियेसंबंधी उत्तम पद्धतीविषयी भासाभास करतले अशी माहिती महाभिवक्ता आर व्यंकटरमण हांणी आयज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हांची सर्वोच्च न्यायालयाचे फुडले मुखेल न्यायाधीश म्हूण नेमणूक केल्या. फुडल्या म्हयन्याच्या 14 तारखे सावन ते आपलो पदभार स्विकारतले अशी माहिती केंद्रीय कायदो आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी दिली. आयज अक्षय तृतीये निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांक परबी भेटयल्यात. सगळ्यांक ये समृद्धी आणि सुख मेळो अशी आस्त ताणी सोशल मीडिया पोस्टात उक्तायल्या. विकसित भारत घडोवपा खातीर सामूहिक संकल्पात ह्या प्रसंगाक लागून नव्यान बळगे मेळटले अशें ताणी सांगले. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हांणी आयज उधमपुरांतल्या उत्तरी लश्करी कमांडाचे नवे कमांडर इन चीफ म्हूण पदभार स्विकारलो. डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स, मिलिटरी सेक्रेटरी सारखिल्ल्या म्हत्वाच्या पदाचेर ताणी हाचे पयलीं काम केलां. भारत आणि अमेरिकेमधी आयात शुल्काविषयी जावपी उलवणी बऱ्या तरेन सुरू असून बेगीनूच व्यापार कबलात यशस्वी जातली अशी आस्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी उक्तायल्या. ह्या सप्तकाच्या सुरवेक अमेरिके वांगडा व्यापारी कबलात करपी पहिल्या देशांमधी भारत एक देश जावंक शकता अशी आस्त अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेझंट हांणी उक्तायली. आणि आयपीएल T20 क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 हैदराबादच्या एम ए चिदंबरम मैदानार चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स पंगडा मजगती खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40.